गुरुदेवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।
अज्ञानतिमिरान्धस्य
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः।
जानकी
जीवनस्मरण जय जय राम।
आतापर्यंत आपले 6 अभ्यास वर्ग झाले। पहिल्या वर्गामध्ये आपण सामान्य संसारी प्रापंचिक माणूस त्याचं दैनंदिन आयुष्य आणि त्याच्या ठिकाणी उठणाऱ्या 5 प्रकारच्या वृत्ती आणि त्या वृत्तीतून निर्माण होणारे क्लेश किंवा क्लेशातून निर्माण होणाऱ्या वृत्ती याचा पहिल्या दिवशी आपण अभ्यास केला। त्या वृत्ती क्लेशयुक्त कशा असतात आणि त्या क्लेशमुक्त कशा करायच्या याच्यासाठी हा योगशास्त्राचा अभ्यास आहे हे आपण पहिल्या दिवशीच्या वर्गामध्ये बघितलं। दुसऱ्या वर्गामध्ये आपण सुख दुःख अनुकूल वेदनियम सुखम प्रतिकूल वेदनियम दुःखम या 2 सुखदुःखांच्या व्याख्याचा अभ्यास केला आणि सुखानुषयी रागः आणि दुःखानुषयी द्वेषः याच्यातून हे 2 क्लेश कसे निर्माण होतात सुखदुःखांच्यामुळे हेही आपण दुसऱ्या वर्गामध्ये बघितलं। तिसऱ्या वर्गामध्ये आपण थोडं त्याच्या मुळाशी जाऊन वृत्तीची व्याख्या ही तपासून बघितली तिचा अभ्यास केला की वृत्ती कुठून निर्माण होते वृत्तीच्या ठिकाणी ज्ञातता अज्ञातता वृत्ती उठणं आणि ज्ञातता या 3 गोष्टी कशा निर्माण होतात आणि त्याच्यातून पुढे सुख आणि दुःख ह्याच्या मूळ व्याख्या या 3 वर्गात आपण अभ्यासून बघितल्या तपासून बघितल्या। 4 वर्गामध्ये आपण ज्ञानाचे 4 प्रकार त्याच्यामध्ये व्यावहारिक ज्ञान विशिष्ट ज्ञान त्यानंतर प्रातिभासिक ज्ञान आणि आत्मज्ञान हे 4 वर्गात आपण बघितले। तर आत्मज्ञानापर्यंत आपण आल्यामुळे आपण ईश्वर प्रणिधानत्वा हे सूत्र पतंजलीने ईश्वरासंबंधी ईश्वराच्या भक्तीसंबंधी लिहिलेलं हे सूत्र धरून 5 वर्गामध्ये आपण भक्ती या शब्दाची व्याख्या आणि भक्तीच्या इतर अनेक संतांनी सत्पुरुषांनी केलेल्या व्याख्या ज्याला आपल्या कर्वे साहेबांनी 3D असं जे म्हटलेलं आहे 3-dimensional म्हणजे कसं की डिव्हाईन डिव्होशनल डिव्होटी असं त्यांनी काही हे वापरलेलं आहे आपण असं म्हणू त्याला चांगल्या ह्याच्यामध्ये त्यांचा मूळ शब्द मला वाटतं असेल डिव्हाईन डॉक्टरेट ऑफ डिव्होशन असं काहीतरी त्यांनी 3D व्याख्या ज्यांना लागू पडते अशा संत सत्पुरुषांनी केलेल्या सगळ्या भक्तीच्या व्याख्या की ज्यांना डॉक्टरेट 3D आपल्या भगवंतांनी दिलेली आहे अशांच्या अनेक व्याख्या बघून 6 वर्गामध्ये गेल्या वेळेला आपण भगवंताचे जे गुणधर्म की सर्व निर्माता सृष्टी निर्माता त्याच्यानंतर सर्व ज्ञानी त्यानंतर नियंता म्हणून त्याच्या 2 नियमांचा आपण अभ्यास केला। एक निवड करण्याचा नियम आणि दुसरा त्यांनी सृष्टी ज्या तत्वावर चालवलेली आहे जीवो जीवस्य जीवनम या तत्वाचा आपण या नियमाचा अभ्यास केला आणि त्यानंतर भगवंत हा सगुणात कसा येतो सगुणामध्ये अवतार कुठल्या परिस्थितीत धारण करतात हे आपण बघितलं आणि गेल्या 2 वेळेला आपण पुढे ढकललेली जी नवविधा भक्ती आहे त्या नवविधा भक्तीचा आपण आज थोडासा जमला तर अभ्यास करणार आहोत। आता सगळ्या नवविधा भक्ती नवभक्ती या एकदम संपतील असंही काही आपल्याला सांगता येत नाही कारण आपल्याला आपला जो मूळ दृष्टिकोन आहे या की सामान्य संसारी माणसाच्या या वा आता अपूर्व योग आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम। दरवेळी आमच्या सौभाग्य ते आल्या मला हा गजर करायला लागत असे आज सद्गुरू आलेले असल्यामुळे त्यानिमित्ताने हा गजर होत आहे। तेव्हा आज आपल्याला सामान्य संसारी प्रापंचिक माणसाच्या दृष्टिकोनातून या योगसूत्रांचा आपल्याला कसा उपयोग होणार आहे कसा उपयोग होऊ शकेल या मूळ दृष्टिकोनातून आपण याचा अभ्यास करणार असल्यामुळे आपण थोडासा पारंपरिक दृष्टिकोन जो आहे तो थोडासा बाजूला ठेवून हे पतंजलीनी ज्या 5 क्लेशांचा आपल्याला क्लेशमुक्त वृत्ती होण्यासाठी जो काही त्यांनी इतर अभ्यास सांगितला होता, अभ्यास वैराग्य अभ्याम तन्निरोधा म्हणून, तो त्या वृत्ती आणि हे ईश्वर प्रणिधान हे एकमेकाला कसं आपल्याला जोडता येतं, त्याचा या दृष्टीनं आपल्याला कसा अभ्यास करता येईल, या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघणार आहोत. त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळी थोडासा याच्यामध्ये वेळ लागेल हा अभ्यास करीत असताना. त्यामुळे आजच सगळ्या नवविधा भक्ती संपतील असं काही आपल्याला आज म्हणता येणार नाही, पण त्यातल्या जितक्या आपल्याला बघता येतील तितक्या आपण आज तपासून बघूया, त्यांचा अभ्यास करूया. आणि ह्या दोन गोष्टीची जोडणी म्हणजे एका बाजूला द्या आपल्या वृत्ती क्लेश मुक्त आपल्याला करायच्या आणि काही कालाने त्याचा निरोध करायचा आहे, त्या वृत्तींचे क्लेश या नवविधा भक्तींनी कसे काढले जातात हे बघणं जास्त अभ्यासाचं आहे. आणि हे बघणं आपल्या दृष्टीनं संयुक्तिक आहे. कारण मी असं बघितलं, आता परवाची 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगतो की या योगशास्त्रासंबंधी किंवा या योगासंबंधी म्हणा, हल्ली आपण योग शब्दाचा योगा असं इंग्लिश त्याचं हे केलेलं आहे, तर्जुमा केलेलं आहे, म्हणजे बहुतेक लोक हॅव यू स्टडीड योगा असं विचारतात. तर ह्या योगशास्त्राविषयी आपल्या सामान्य माणसामध्ये सुद्धा इतकं अज्ञान आहे म्हणून सांगू तुम्हाला. परवा 1-2 दिवसापूर्वी मला एक आमच्या नात्यातल्या बाई भेटल्या होत्या, आयुष्या बाईंनी लहान होत्या, तर त्या म्हणाल्या दादा तुम्ही काहीतरी पतंजलीवर वगैरे असं काहीतरी कुठेतरी काही तुम्ही बोलताय असं मी ऐकलं. म्हटलं हो, आमचा दर शनिवारी आम्ही अभ्यास वगैरे चालू असतो आणि आम्ही तिथे बसत असतो. तर मला एक सांगा, पतंजली बाई आहे का पुरुष आहे म्हणून? मी त्यांना ती गीतांजली श्रद्धांजली वगैरे असं काहीतरी त्यांना वाटलं असावं, तिलांजली वगैरे याच्यापैकी ही, म्हणजे ह्या सगळी स्त्रीलिंगी जेव्हा या आहेत त्यांची पतंजली हे कुठेतरी स्त्रीलिंगी नाव असावं असं त्यांना वाटलं. नाही नाही कसं नाही म्हटलं, त्या बाई वगैरे काही नाही, ते पुरुष होऊन गेले. आणि दुसरं म्हणणं मग ते आहेत का गेले, दुसरा प्रश्न. मग त्यांची कल्पना पतंजली हे जर कोणी महाराज असतील तर ते आता सध्या जिवंत आहेत का गेलेत. मग मी त्या रामदासांच्या किंवा एखाद्या इतिहास शास्त्रज्ञ थाटात त्यांना सांगितलं, हा होते परवापरवापर्यंत होते, परवाच गेले म्हटलं 6,000 वर्षापूर्वी. आत्ता म्हटलं सोडून गेले आपल्या सगळ्यांना ते 6,000 वर्षापूर्वी. जसं रामदासांनी म्हटले ना की राम तो कालचा सुत दशरथाचा, राम परवा परवाचा, कालचा राम तो, कालचा कोर आमच्या समोर, अशा थाटात त्यांनी सांगितलंय. पण अनंत युगीचा आत्मा राम, ते म्हणतात राम तो कालचा सुत दशरथाचा पण अनंत युगीचा आत्मा राम. तशा या थाटात मी त्या बाईने सांगितलं, म्हणजे आत्ताच परवा 6,000 वर्षापूर्वी गेले. पण म्हणजे जाताना एक चांगली गोष्ट करून गेले ते आपल्या सगळ्यांसाठी, ते जाताना आपल्या सगळ्यांना एक आशीर्वाद देऊन गेलेत की जो जो माझ्यानंतर या भक्तियोगांचा का या सूत्रांचा मनापासून अभ्यास करील ना, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवान योग योगेश्वर साक्षात प्रगट होऊन तिथे कायमचं वास्तव्य करतील असा आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे जाताना देऊन गेलेले आहेत 6,000 वर्षापूर्वी. तसाच या पातंजला योगसूत्राच्या आपल्या भक्तियोगाच्या अभ्यासाला अगदी तसाच आशीर्वाद महर्षी नारदांनी पण केला. ते म्हणतात भक्ती कशी करावी, यथा व्रज गोपिका नाम. ब्रजातल्या गोपी, आपण ब्रजमे धूम मचाय काना असं नेहमी गाणं ऐकतो, तर या ब्रजातल्या गोपीने जशी अनन्य भावाने कृष्णामध्ये आणि आपल्यामध्ये कुठेही काही अंतर न ठेवता जशी भक्ती केली, तशी भक्ती आपण जर इथे केली तर आपल्याला तोच महर्षी नारदांचा आशीर्वाद हा आपल्याला या योगयोगेश्वर कृष्णाच्या रूपाने मिळणार आहे. त्यामुळे हे योगयोगेश्वर श्रीकृष्ण हे इथे आपण अभ्यास जोपर्यंत करत आहोत तोपर्यंत त्यांच्या आशीर्वादाने आपल्या अंतकरणात साक्षात प्रगट होऊन कायमचे वास्तव्य करणार आहेत असा त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आणि हे दोन आशीर्वाद मिळाल्यानंतर आजच्या अभ्यासाला आणखी विशेष अशी गोडी अशी आहे की जगन्मातेचा आशीर्वादही आपल्याला आज लाभलेला आहे अण्णांच्या रूपाने. तेव्हा म्हणजे आजच्या आशीर्वादाचं महत्व मला असं वाटतं, विशेष महत्व म्हणजे आपले आपण नेहमी बघतो की SSC ला मुलं असतात अगदी मन लावून झटकू ताडे अभ्यास करत असतात, पण अभ्यास करत असता असता ते सगळं केलेलं आठवेल की नाही, शेवटच्या क्षणी नाही आठवलं तर काय होईल, मग हे हा फॉर्म्युला आम्हाला उद्या आठवेल का, काय ते काय करायला पाहिजे, अशा त्यांच्या मनात अनेक शंका चालू असतात की चुटपूट लागून राहते की सगळा अभ्यास केलाय खरा पण शेवटच्या क्षणी आठवेल की नाही, मुळात मी अभ्यास केल्यातले प्रश्न येतील की नाही, का आणखीन दुसरेच काय येणार आहेत, अशी गडबड सुरू झाली की तो उठून तो आईला नमस्कार करून येतो. आई म्हणते अरे मधनं नमस्कार काय रे, नाही उद्या परीक्षा आहे ना, आत्ता तुला नमस्कार करून येतो का, त्यामुळे मग माझी मनातली सगळी तळमळ खळबळ जी आहे ना ती सगळी शांत होईल. तसं आज आपण या जगन्मातेच्या आशीर्वादासाठी त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभलेला असल्यामुळे आता या अभ्यास वर्गातली आपल्या मनातली सगळी खळबळ तळमळ जी काय आहे ती सगळी शांत होणार आहे. आणि आजचा आपला अभ्यास हा भक्ती समजत समजत पतंजली. तर आपण जी नवविधा भक्ती अशी जी आज पाहणार आहोत त्याचा मूळ श्लोक भागवताच्या स्कंधामध्ये श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. तर या भक्तीचं एक वैशिष्ट्य जर आपण बघितलं हे नऊ जे प्रकार सांगितले या प्रकारामधलं की याच्यामध्ये तीन तीन भक्त्या ज्या आहेत तीन भक्तीचे प्रकार आहेत ते असे एका ठिकाणी असं त्याचं एक वर्गीकरण एक ग्रुप करता येतो किंवा एक वर्ग करता येतो त्याचा. उदाहरणार्थ पहिली जी आहे श्रवणम कीर्तनम आणि विष्णुस्मरणम या तीन भक्तीचा एक वर्ग आहे. त्याच्या पुढे पादसेवनम अर्चनम आणि वंदनम हा दुसरा एक वर्ग आहे त्याच्यामध्ये हा एक ग्रुप आहे. आणि तिसरा ग्रुप जो आहे तिसरा जो वर्ग त्याच्यामध्ये होतो वर्गीकरण ते सख्यम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदनम असे तीन त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्ग येतात. आणि ते वर्ग त्यांनी अशाच काही विशिष्ट हेतूने केलेले आहेत असं वाटतं त्या याच्यामध्ये. कारण ह्या खरं सांगायचं ना तर ह्या नवविधा भक्तीवर समर्थाने दासबोधामध्ये इतकं सुंदर आणि विविध प्रकारे विश्लेषण त्याचं केलेलं आहे की खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या अभ्यासू वर्गातल्या या लोकांनी अभ्यासकांनी तो सगळा भाग मुळातच वाचणं अत्यंत उपयुक्त आहे आणि इष्ट आहे. त्यांनी इतके प्रकार त्याच्यामध्ये दिलेले आहे श्रवण भक्तीचे प्रकार आणखी प्रत्येक भक्तीचे विविध प्रकार त्याच्यामध्ये चौथ्या दशकामध्ये प्रत्येक भक्तीसाठी त्यांनी एक समास त्याच्यामध्ये त्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेला आहे. असे नऊ समास लिहून दहाव्या समासामध्ये त्यांनी मुक्ती चतुष्टय ह्या सगळ्यानंतर मिळणारी नवविधा भक्तीनंतर त्याच्या 10वा समास लिहिलेला आहे. तर हे सगळे आपण मुळातच पाहणं हे जास्त उपयुक्त आहे. पण इथे आपल्याला त्यांनी केलेल्या व्याख्या जेवढ्या आहेत तेवढ्या आपल्याला घेता येतील आणि त्या व्याख्या आणि त्याच्यावर इतर आपल्या डॉक्टरेट मंडळींनी जे जे त्याच्या अनुषंगाने जे जे काही लिहिलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करू. एक भक्ती आपण अशी घेत जाऊ किंवा वाटल्यास एक ग्रुप असा घेत जाऊ की त्याचा एकमेकावर काय परिणाम होतो आणि त्याचा मुळात आपल्या ज्या पाच क्लेश आहेत अविद्या अस्मिता राग द्वेष आणि अभिनिवेश हे क्लेश या क्लेशापासून हे क्लेश क्षीण कसे होतात किंवा ते क्लेश मुक्त कसे होतात ते क्लेश नाहीसे कसे होतात त्याचा नाश कसा होतो हे आपण प्रत्येक ठिकाणी बघत जाऊ. तर ह्याच्यामध्ये पहिली जी भक्ती आहे ही श्रवण भक्ती दुसरी भक्ती कीर्तन भक्ती आणि तिसरी भक्ती विष्णुस्मरण भक्ती. तर आपल्या लक्षात येईल याच्याकडे आपण थोडं जर बारकाईने बघितलं तर पतंजलीने पहिल्यांदा ज्या पाच वृत्ती सांगितल्यात त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुमान आणि आगम तर आत्मज्ञान किंवा भक्ती हे सुद्धा जीवाला जन्मापासून नसल्यामुळे ते दुसऱ्या कुणाकडून तरी त्याला घ्यावं लागतं म्हणून त्याच्या दृष्टीने ते आगमज्ञान असतं. म्हणजे संत सत्पुरुष हे जेव्हा एखादा ग्रंथ लिहितात किंवा एखाद्याला जवळ घेऊन हे ज्ञान समजावून सांगतात किंवा तो एखादा शिष्य त्यांचा अनुग्रहित होतो किंवा एखादा भाविक किंवा भक्त ह्याच्यापैकी जे आपल्याकडे वाङ्मय आहे भक्ती वाङ्मय ते जेव्हा वाचतो किंवा कुणाकडनं ऐकतो तेव्हा त्याची पहिली भक्ती जी आहे श्रवण भक्ती ही घडत असते. म्हणून वृत्तीचं आगमज्ञान हे जे आहे ते आगमज्ञान इथे श्रवण भक्तीच्या स्वरूपात असतं. म्हणून पहिली भक्ती जी सांगितलेली आहे ती श्रवण भक्ती कारण हे जे आत्मज्ञान आपल्याला दुसरीकडनं मिळणार आहे आत्म्यासंबंधीचं ज्ञान की ज्याची समर्थनी पहावे आपण असे आपण अशी व्याख्या केली होती विमल ऐसे आत्मज्ञान मगाशीच आपल्या मित्रांनी एक शंका व्यक्त केली की इतर जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हणता येईल का. तर माझ्या दृष्टीने त्याचं उत्तर असं आहे की ज्ञान या शब्दाचा खरा अर्थ जर घेतला मुळातला की ब्रह्म या शब्दाची व्याख्या म्हणजे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म अशी केलेली आहे. पण प्रत्येक शब्द जसा आपण व्यवहारामध्ये वापरताना त्याचा मूळ अर्थ लोप पावतो जसा एखादा रुपयाचं नाणं हे जसं वापरल्यानंतर हळूहळू झिजून गुळगुळीत होतं आणि मग त्याचा जो काही राणी छाप किंवा जो काही छाप असेल त्याच्यावरचा विक्टोरिया त्यावेळेचा राणी छाप होता हल्लीच्या याच्यामध्ये नेहरू छाप असेल तो छाप सगळा हळूहळू कमी व्हायला लागतो दिसत नाही. किंवा त्याला दुसरी पुलांनी एक चांगली उपमा दिली होती की वैष्णवजन तो त्याने कही ही रेकॉर्ड लावल्यानंतर ती इतकी झिजते की मागली रघुपती राघव राजाराम ही रेकॉर्ड वाजायला लागते म्हणे इतकी ती झिजून जाते. तसं हे मूळ शब्द जे आहेत ज्याचा मूळ अर्थ आपण प्रत्येक वेळी बघत आलो की ते शब्द झिजून 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 व्यवहारामध्ये व्यावहारिक पातळीवर आपण त्याला त्याचा अर्थ टिकतो. तसा ज्ञान या शब्दाचा मूळ अर्थ आत्मज्ञान किंवा ब्रह्मस्वरूप हा जरी असला तरी कालांतराने लोकांच्या व्यवहाराच्या वापरामधून आपण आपल्याला इंद्रियांच्या पातळीवर बाह्य जगाचं जे ज्ञान होतं त्याला आपण ज्ञान असं बघतो. त्यामुळे ज्ञान या शब्दाचा सामान्य अर्थ असा आहे. नंतर त्या ज्ञानामध्ये जेव्हा काही वैशिष्ट्य निर्माण होतं तेव्हा त्याला आपण विशिष्ट ज्ञान असं म्हणतो. आणि ते विशेषतः ते ज्ञान जेव्हा एखाद्या वस्तूच्या मुळाशी जाऊन त्या मुळाचं ज्ञान जेव्हा तुम्हाला मिळतं तेव्हा त्याला आपण विज्ञान असं म्हणतो. कारण ते विशेष ज्ञान असं आहे. आणि तिसरा जो त्याच्यामध्ये जो भाग आहे त्याच्यातला की ह्या दोन्ही ज्ञानाच्या पलीकडे तिसरं जे ज्ञान आहे त्याला आपण हे आत्मज्ञान म्हणतो. म्हणजे जे आपण असं म्हणू की पहिली व्यावहारिक पातळी होती, दुसरी प्रातिभासिक पातळी आहे आणि तिसरी ही आध्यात्मिक पातळी आहे. तर आध्यात्मिक पातळीवर आत्म्याचं होणारं जे ज्ञान आहे किंवा आत्म्याचा येणारा जो अनुभव आहे किंवा आत्म्याशी होणारी जी एकरूपता आहे किंवा तन्मयता आहे किंवा तद्रूपता आहे या सगळ्याला आपण प्रज्ञान असं म्हणतो. प्रकर्षेण ज्ञान प्रज्ञान. त्यामुळे पाणी पिणे व्यवहारातलं इंद्रियांच्या मदतीनं होणारं जे जगाचं ज्ञान आहे त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि या इंद्रियांच्या शक्ती वाढवून त्याच्या मदतीला आपण अनेक यंत्र त्याच्या मदतीला घेऊन आपण त्या व्यावहारिक वस्तूंच्या मुळाशी जाऊन जेव्हा मुळाचं ज्ञान मिळवतो तेव्हा आपण त्याला विज्ञान म्हणतो. हे आपण बघितलं. तर या विज्ञानासाठी आपल्याला टेलिस्कोप, मायक्रोस्कोप, शरीरशास्त्रासाठी स्टेथोस्कोप, आणखीन बरेच स्टिरिओस्कोप, कॅलिडिओस्कोप असे बरेच स्कोप्स आपण शोधून काढलेले आहेत. किंवा आपण त्याला आपण टेलिव्हिजन म्हणू, अनेक विजन त्याच्यामध्ये आहेत. पण या सगळ्या स्कोप्सचा माझ्या दृष्टीनं आत्मज्ञानामध्ये त्याला काही स्कोप नाही आहे. हे फक्त विज्ञानाच्या पातळीवर व्यावहारिक ज्ञानाला वैशिष्ट्य पूर्ण ज्ञान त्याचं करण्यासाठी त्या पातळीवर फक्त या सगळ्या स्कोप्सचा उपयोग असतो किंवा विजनचा उपयोग असतो. पण आत्मज्ञानाचं विजन हे त्याच्या पलीकडचं असतं हे लक्षात घ्या. कारण हे सगळे बाह्य जगातले दूरचं दाखवणारे टेलिव्हिजन असेल पण हा आंतरदर्शन कॅमेरा आहे. हा टेलिव्हिजन कॅमेरा नाही, हा आंतरदर्शन आहे. आतलं दर्शन घडणारा असल्यामुळे हा विरुद्ध दिशेत काम करणारा असल्यामुळे त्याचा इथे स्कोप फारसा नसतो. तेव्हा आता हे सांगितल्यानंतर आणि आत्मज्ञानातनं जो तुम्हाला अनुभव येईल त्याला आपण प्रज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणून सत्यम नंतर ज्ञानम हे जे म्हटलंय इथे ज्ञान याचा अर्थ या तीन अर्थाने बघितला तर प्रज्ञान असा अर्थ आहे. म्हणून प्रज्ञानम ब्रह्म असं स्पष्ट आपल्याकडे ब्रह्माची व्याख्या केलेली. तर इथे खरं म्हटलं तर प्रज्ञान म्हणजे ज्ञान, भक्ती आणि योग हे खरं म्हणाल ना तर तीन वेगळे शब्द जरी असले तरी स्थिती एकच आहे. जसं जेकब सर्कलला आपण सात रस्त्यांनी जरी आलो, वेगळ्या सात रस्त्याने, तरी जेकब सर्कल जे बागेत आल्यानंतर त्या एकाच स्पॉटला आपण येतो. तसं ज्याला जसे संस्कार ज्याच्या आवडीचे असतील, पूर्वजन्म संस्कार जसे असतील किंवा त्या संस्कारामुळे त्याला ज्या साधनावर प्रीती जास्त असेल त्याप्रमाणे काही माणसं ज्ञान मार्गाने जातील, काही माणसं भक्ती मार्गाने जातील, काही माणसं योग मार्गाने जातील, काही राजयोगाने जातील. असे वेगवेगळे आपण जे बघितलं ज्ञान, विचार, कर्म आणि भावना की ज्याची ज्याच्या ठिकाणी जिज्ञासा प्रबळ असते तो ज्ञान मार्गाने जातो, ज्याच्या ठिकाणी विचारशक्ती प्रबळ असते किंवा ज्याला मनाचं सामर्थ्य असतं लगाम घालण्याचं तो राजयोगाने जातो, पहिला ज्ञानयोगाने जातो. ज्याच्या ठिकाणी भावना चांगल्या असतात, भावनाचं त्याच्या ठिकाणी प्रगटीकरण चांगलं होऊ शकतं, प्रेम ज्याच्या अंतकरणात सहज निर्माण होऊ शकतं तो भक्ती मार्गाने जातो. आणि ज्याच्या ठिकाणी कर्मप्रवृत्ती प्रबळ असते तो कर्मयोगाच्या मार्गाने जातो. कुठल्याही मार्गाने जरी तुम्ही गेलात, या चारी रस्त्याने जरी कुठूनही गेलात तरी हे या चारी रस्त्याच्या सरकमफरन्सवर आपण उभे असतो. आणि मूळ जो परमेश्वर आहे तो त्या केंद्राच्या ठिकाणी, त्यामुळे कुठूनही जरी गेलो प्रसंगी आपल्याला समोर ज्या माणसाच्या विरुद्ध दिशेने आपण जातोय असं जरी वाटत असलं ना तरी आपण एकाच केंद्राकडे जात असतो. फक्त
आपल्या दृष्टिकोनाचा फरक असतो की आपण उत्तरेकडे बघत असतो आणि तो दक्षिणेकडे बघत असतो. पण शेवटी सगळ्या दिशा एकाच अंतर दिशेकडे नेत असतात. हे त्याच्यामुळे हा फक्त डिटेल्सचा तपशिलाचा प्रश्न असतो की कोण कुठल्या दिशेत जातो, पण सगळे शेवटी एकाच अंतर दिशेमध्ये जात असल्यामुळे मला मध्ये एकाने विचारलं, ध्यानाला कुठल्या दिशेने तोंड करून बसावं? म्हटलं आतल्या दिशेने तोंड करून बसावं. कुठली दिशा, तुम्ही कुठल्या दिशेला तोंड करता, तुमचं मुख याला महत्व नाहीये. जसं म्हणून आपण काय म्हणतो, श्रवण भक्तीवर बोलत होतो, थोड्या मध्ये एक मुद्दा निघाला म्हणून सांगितलं की श्रवण कीर्तन आणि विष्णू स्मरण याच्या तीन भक्ती आहेत. आता इथे जर आपण बघितलं तर श्रवण मगाशी आपण बघितलं की आगम ज्ञान ते आहे, हे संतांकडून किंवा सत्पुरुषांकडून आपल्यासारख्या सामान्य प्रापंचिक माणसाला जेव्हा याच्यात काहीतरी करावं असं वाटतं तेव्हा प्रथम त्याच्या हातून ही श्रवण भक्ती घडावी अशी इच्छा असते. त्यामुळे जे या संदर्भात जो ते ऐकेल ते श्रवण भक्तीमध्ये येतं आणि कुणीतरी सांगणारा असल्याशिवाय श्रवण भक्ती घडणं शक्य नाही. म्हणून कुणीतरी कीर्तन करणारा असल्याखेरीज श्रवण भक्ती होत नाही. म्हणून श्रवण आणि कीर्तन या दोन भक्त्या एका ठिकाणी त्याचा अभ्यास करायला लागतो. कारण कीर्तन करणारा जर असेल तर आपण श्रवण करणार आणि श्रवण करणारे असतील तर कीर्तन करायला जोर येतो. त्याच्यामुळे कीर्तन भक्ती आणि श्रवण भक्ती या दोन्ही एका ठिकाणी आपल्याला पाहाव्या लागतात. त्याच्यामुळे असं म्हटलंय की श्रवण भक्ती ही ज्ञानेंद्रियाने करायची भक्ती असते. कारण ह्या श्रवण एका जसं प्रत्यक्ष या शब्दामध्ये सगळी इंद्रिय अंतर्भूत आहेत, अक्ष जरी म्हटलं असलं तरी रिप्रेझेंटेटिव्ह आहेत ते, तसं श्रवण या शब्दामध्ये पाच इंद्रियांची भक्ती त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे पाच इंद्रियांचे जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयातून होणारी भगवंताची जी भक्ती आहे त्याला श्रवण एक रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हटलं. आणि हे श्रवण भक्तीसाठी दुसरा जो कोणी कीर्तन करणारा सांगणारा असेल त्याच्यासाठी कीर्तन भक्ती म्हणून सांगितली. आणि ही कीर्तन भक्ती ही ज्ञानेंद्रियांची भक्ती असल्यामुळे ही भक्ती कर्मेंद्रियांची भक्ती म्हणून झाली. की आता जसं आपण आपल्याला आजच्या याच्यामध्ये असं म्हणता येईल की जसं श्रवण आणि कीर्तन ही एक जोडी आहे तसं वाचन आणि लेखन ही एक जोडी आहे. वाचन ही ज्ञानेंद्रियाची भक्ती आहे डोळ्याने वाचतो म्हणून आणि लेखन हे हाताने लिहितो म्हणून कर्मेंद्रियाची भक्ती आहे. त्यामुळे जसं श्रवण कीर्तन या दोन भक्ती आहेत या भक्तीमध्ये आजच्या युगामध्ये वाचन आणि लेखन हेही भक्ती त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. त्यामुळे ज्ञानेंद्रियाची भक्ती कर्मेंद्रियांची भक्ती तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय याच्या मागे असणारं जे मन आहे अंतकरण चतुष्टय किंवा पंचक आपण म्हणू की मन बुद्धी चित्त आणि अहंकार संकल्प विकल्पात्मक मनन चिंतनं तु चित्तम निश्चयात्मिका बुद्धी आणि अहंकारो मी अहंकार ह्याच्या आणि हे चारही जेव्हा नसतील तेव्हा विश्वात्मक होणारं चैतन्य म्हणजे चित्त चैतन्य ही पाचवी अवस्था याला अंतकरण पंचक असं आपल्याकडे म्हटलेलं आहे. काही लोक चैतन्य हा भाग सोडून अंतकरण चतुष्टय असं म्हणतात काही म्हटलं तरी त्याला हरकत नाही. पण हे चार ह्या अंतकरण चतुष्टयाने होणारी जी भक्ती आहे त्याला विष्णू स्मरण असं म्हटलेलं आहे. तशी त्याची साखळी लागत जाते हे आपल्या लक्षात येईल की ज्ञानेंद्रियांनी करण्याच्या भक्तीला आपण श्रवण भक्ती म्हणायचं, त्या सगळ्या इंद्रियांची भक्ती अंतर्भूत आहे. कीर्तन कर्मेंद्रियांनी करण्याच्या भक्तीला कीर्तन भक्ती असं म्हणायचं कारण त्याच्यामध्ये सगळी कर्मेंद्रिय अंतर्भूत आहेत. आणि या दोन्ही ह्यांच्या मागे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाच्या मागे असणारी पाठीशी असणारी जी अंतकरण चतुष्टय म्हणजे बुद्धी आहे त्या बुद्धीने किंवा मनाने किंवा अंतकरणाने करण्याची जी भक्ती आहे तिला विष्णू स्मरण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या तीन भक्त्यांचा एक वर्ग किंवा एक ग्रुप असा फॉर्म होतो असा तयार होतो. आता ह्याच्यानंतर पुढे जर आम्ही गेलो आता मी फक्त सध्या तुम्हाला हा वर्गीकरण सांगतो प्रत्येक भक्ती आपण नंतर बघत जाऊ त्याची वैशिष्ट्य किंवा त्याचा प्रायोगिक जो भाग असेल त्याच्या प्रत्येक कुठल्याही शास्त्राला दोन भाग असतात, एक वैचारिक भाग ज्याला आपण थिअरी म्हणतो आणि एक प्रायोगिक भाग म्हणजे प्रॅक्टिकल म्हणतो. आता भक्तिशास्त्रातलं प्रॅक्टिकली आपल्या सगळ्यांना माहितच आहे, जो तो आपापल्या पोतीप्रमाणे आणि वेळा समयानुसार ते करत असतो त्यामुळे ते मला सांगण्याची काही इथे गरज नाही. पण त्याच्यामागची जी काही वैचारिक भूमिका आहे की त्याच्यामागचं जी काही जोडणी आहे की कशासाठी हे सांगितलं, आपण म्हणतो ना की मला जर रोग झाला असेल तर मला काय कर्वे साहेबांकडे गेलं एक कॅप्सूल घेतली मोकळा झालो त्या कॅप्सूलमध्ये काय याची मला काय गरज आहे, पण कर्वे साहेबांची गरज आहे कारण ते त्यांना माहीत असल्या की कुठली तरी कॅप्सूल मला देणार नाही. तेव्हा ज्याला कर्वे साहेबांसारखी डिव्हाइन डॉक्टरेट जे म्हटलेली आहे ती ज्याला कमवायची असेल त्याला हे सगळं माहीत असणं इष्ट आहे. कारण आज इथे जे 20-25 दिवे इथे लागणार आहेत या दिव्यातून उद्या हजारो लोकांना त्यांना प्रकाश मिळणार आहे. तेव्हा या दृष्टीनं ह्या सगळ्याच्या मागे असलेली जी भूमिका आहे ती आपल्याला माहीत असावी म्हणून आपण हा थोडा सूक्ष्मपणाने अभ्यास करतो. तेव्हा बुद्धी झाल्यानंतर या बुद्धीमध्ये असं जे काही निर्माण होतं की जे या सगळ्या चांगल्या गोष्टीचं वाटोळं करतं, आपण म्हणतो ना वृत्तीचं वाटोळं केलं, म्हणजे मूळ जी वृत्ती उठणारी आहे तिचं हे वाटोळं कर, हे करणारं कोण आहे तर हा अहंकार आहे. की ज्या अहंकाराच्या नाशाने मग विवेक शक्तीची स्थापना होणार आहे आणि तिथून मग सगळ्या वृत्तींचे क्लेश निघून जाऊन त्या वृत्ती क्लेश मुक्त होणार आहेत, तर त्या अहंकार नाशासाठी पुन्हा काहीतरी सांगायला पाहिजेत. आपण जसं म्हणतो ना ताप आलाय म्हणून ही गोळी घे, खोकला झालाय म्हणून दुसरी गोळी घे, आणखीन घ्यायचं तर आणखीन एक कॅप्सूल घे. तसं पुढच्या ज्या दोन भक्ती आहेत पादसेवनम आणि वंदनम या ज्या या भक्तीचे दोन जे प्रकार सांगितलेले आहेत हे पूर्णपणे तुमच्या अहंकाराचा म्हणजे अस्मितेचा नाश व्हावा, अस्मिता हा क्लेश क्षीण व्हावा म्हणून सांगितलेले आहेत. आता आपल्या लक्षात आलं असेल की पहिल्या तीन भक्तीचे जे प्रकार आहेत हे मूळ पहिला क्लेश आहे अविद्या म्हणजे भगवंताचं अज्ञान. आणि प्रथम भगवंताचं ज्ञान व्हायला पाहिजे आणि नंतर त्याची अनुभूती येणार आहे. तर अविद्या ही ज्ञानाच्या आड येणारी आणि अनुभूतीच्या आड येणारी, लक्षात घ्या. ती जेव्हा ती ज्ञानाच्या आड येते तेव्हा तिला आपण आवरण शक्ती म्हणतो आणि जेव्हा ती अनुभवाच्या आड येते तेव्हा तिला विक्षेप शक्ती म्हणतो. त्याला माहीत असेल आवरण आणि विक्षेप जे आहे ते झाकणं म्हणजे आवरण आणि भलतंच काही ते दाखवणं याला विक्षेप म्हणायचं. त्याच्यामुळे ह्या भगवंताच्या आड येणारी ही शक्ती दोन प्रकारे काम करते म्हणून तिच्यासाठी तिचा नाश होण्यासाठी किंवा अविद्या हा क्लेश क्षीण होण्यासाठी त्यांनी पहिल्या तीन भक्त्या सांगितलेल्या आहेत. आणि तिथे आल्यानंतर बुद्धीजीमध्ये हा अहंकार निर्माण होतो तर तो अहंकार काढण्यासाठी म्हणून पादसेवनम ही खास भक्ती सांगितलेली आहे. लक्षात घ्या की माझ्या ठिकाणी अहंकार कुठे निर्माण होतो, माझ्या बुद्धीत निर्माण होतो आणि तो अहंकार निर्माण झाल्यामुळे मी मला स्वतःला भगवंतापेक्षा मोठा समजायला लागतो ना. तेव्हा त्या भगवंताचा सगळ्यात खालचा जो भाग आहे चरण, त्या चरणाच्या खाली माझी बुद्धी गेली पाहिजे. म्हणून पादसेवन ही भक्ती खास इथे सांगितलेली आहे की यांनी अस्मिता हा जो काही क्लेश आहे, अस्मिता म्हणजे मी आहे असं वाटणं आणि त्याच्यातून मी काहीतरी करतो असं वाटणं, तर हे जो जे दोन भाग आहेत अस्मिता हा क्लेश, पादसेवन आणि वंदन. आता वंदन याच्यामधून हे कसं होतं, आपल्याला असं वाटतं वंदन म्हणजे नुसता नमस्कार केला असा त्याचा अर्थ होत नाही. ते वंदनमध्ये प्रेमभावानी केलेला नमस्कार असं म्हटलेलं, त्यामुळे इथे भगवंताची प्रेममयता तुमच्यात उतरायला लागते आणि ती मग अहंकाराचा नाश करायला लागते. त्या वंदनामध्ये आणखीन काय भाग आहे, आपण दोन हात जोडतो आणि मस्तक खाली पडतो. त्यामुळे पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय आणि आपलं मस्तक म्हणजे बुद्धी, या पहिल्या तीन भक्तीमध्ये जे थिअरिटिकली आपण शिकलो हे ते प्रॅक्टिकली करायचं आहे वंदनामध्ये. बघ आपण सूक्ष्मपणाने अभ्यास करतोय म्हणून हे आपल्या लक्षात येतं. आपण वंदन म्हणजे नुसतं हाय असं नाही करत, आपण लो आहोत हाय नाही. त्याच्यासाठी पादसेवन आणि वंदन या दोन भक्ती मुद्दा निवडण्यासाठी सांगितलेल्या आहेत. आता इथपर्यंत झाल्यानंतर दोन क्लेश जे आहेत अविद्या आणि अस्मिता हे क्षीण होण्यासाठी या तीन आणि दोन या पाच भक्त्या सांगितल्या. आता ह्याच्यानंतर मध्ये जी भक्ती आहे अर्चनम, अर्चनम भक्तीचं वैशिष्ट्य फार आहे. म्हणजे मी असं म्हणेन इथे की नवविधा भक्तीच्या जर नऊ पायऱ्या असल्या ना तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम ही पाचवी भक्ती आहे, म्हणजे मिडलँडिंग आहे ते. मुद्दाम अर्चन भक्ती इथे घातलेली आहे, ते मिडलँडिंग आहे. इथे जाऊन थोडा श्वास घ्यायचा असतो, खुश आणखीन पाचच्या चार पायऱ्यावर चढायच्या तेव्हा आपण मुक्तीला किंवा आत्मनिवेदनाला जाणार आहोत. त्याच्यामुळे प्रथम बघा अजिबात पहिला ग्राउंड फ्लोअर ज्याला म्हणतो आपण तो विभक्तीचा आहे. तिथून श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पादसेवन करून अर्चनमला सगुण भक्तीला तुम्ही पाचव्या पायरीला मिड लँडिंगवर येणार. मग तिथे तुम्ही सगुण भक्ती तुमच्या अंकात मुरली की मग आणखीन पुढे सुरू करणार. अर्चना ही भक्ती तिथे मुरली की पुढच्या चार भक्त्या ज्या आहेत वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम आणि चतुर्थाची मुक्ती म्हणजे पहिल्या मजल्याला आलो. हा सगळा जो नऊ पायऱ्यांचा प्रवास आहे दहाव्या पायरीवर पोहोचण्यासाठी, त्याच्यासाठी त्यांनी प्रत्येकाची जशी कुवत असेल किंवा जशी त्याची तळमळ असेल किंवा जे ज्याला झेपेल असं म्हणेल त्याच्या प्रारब्ध कर्मानुसार जे ज्याला झेपेल त्या त्या पायरीवर त्यांनी हवा तेवढा मुक्काम करावा. मग ती पायरी सर्वस्वी आत्मसात करावी मग पुढे जा. त्याच्यामुळे पाचवी भक्ती ही जी सांगितली की अर्चना भक्ती सांगितली, या अर्चना भक्तीचं वैशिष्ट्य असं आहे, एका वाक्यात सांगतो त्यावेळी नंतर आपण पुढे बघू की भगवंतासमोर आपण सगळी सुख ज्याच्यात मला सुख वाटतं ते सगळं सगळं मी भगवंताला अर्पण करत असतो. हे लक्षात घ्या, भगवंताला जे जे मी देतो ना मग त्याला मी पंचेंद्रियाची माझी सुख आहेत, पण ज्या पंचेंद्रियातनं मला सुख प्राप्त होतं सुखाचे विषय सगळे जे आहेत ते पंचेंद्रियाचे सुखाचे विषय मी भगवंताच्या समोर ठेवत असतो. त्याला त्याला आपण असं म्हणू की त्याला खुश करण्यासाठी म्हणा किंवा त्याला बरं वाटावं आनंद व्हावा म्हणून, पण त्यातला हेतू असा आहे की हे भगवंता, त्याचा खरा अर्थ असा आहे अर्चना भक्तीचा की हे भगवंता हे ज्या मायेच्या जाळ्यामध्ये सापडून बरं का मी ह्याच्यात एकसारखा या सुखाच्या मध्ये जो अडकतोय आणि या सुखातून सुखानुषयी राग हा दुःखानुषयी द्वेषा अशा ज्या साखळीमध्ये मी जो मागे पुढे एका जन्माचे 10 जन्म माझे चालू आहेत आणि त्या 10 जन्मात पुन्हा मी 100 जन्माकडे जातोय, तर हे ही इंद्रियांची सुख मूळ जी आहे ती ज्याच्यातून माझी मानसिक सुख निर्माण होत आहेत ती सगळी मी तुझ्या चरणी अर्पण करीत आहे. हा त्या अर्चना भक्तीचा खरा शास्त्रशुद्ध अर्थ आहे. म्हणून लक्षात घ्या आपण भगवंतासमोर दक्षिणा ठेवतो का बरं, भगवंताला 10 पैसे कमी आहे त्याला काही 10 वेळे जाणं बघायला मिळत नाही अशातला भाग आहे, त्या तो पैसा त्याच्यासमोर आपण ठेवून माझी पैशात असलेली सगळी जी इषणा आहे द्रव्य इषणा आणि त्या द्रव्य इषणेतनं ज्या ज्या इषणा मी विकत घेऊ शकतो त्या सगळ्या इषणा रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन म्हणून मी भगवंतासमोर पैसे 10 पैसे ठेवून त्या त्याच्या चरणी अर्पण करत असतो. आपल्यासमोर विचार म्हणून मांडतोय की हा मूळ शास्त्रीय त्याच्या मागचा अर्थ आहे. म्हणून आपण जे म्हणतो की भक्ती करायला लागलो की आपल्याला सोडावं लागत नाही, त्याचा खरा अर्थ कळायला लागला की ते आपोआप सुटायला लागतं मानसिकरित्या. अशा भावनेने जेव्हा आपण भगवंताची भक्ती करू जेव्हा अर्चना करू त्यावेळेला आपल्याला या भक्तीचा अर्चना भक्तीचा खरा अर्थ जो आहे ज्या अर्थाने ही भक्ती मूळ निर्माण केलेली आहे तो अर्थ आपल्याला त्यातनं समजायला लागतो. आणि दुसरा अर्चना भक्तीचा अर्थ असा आहे याच्यामध्ये की ज्या भगवंताला मी निर्जीव समजत असतो इतके दिवस तो भगवंत कमीत कमी माझ्या इतक्या तरी सजीव आहे. त्यामुळे मग थंडी असली की आपण भगवंताला गरम पाणी आंघोळीला देतो, उन्हाळा असला की मग गार पाणी चालेल, कारण मला जे लागतं तितकं तरी कमीत कमी भगवंताला मी सजीव पातळीवर आणून ठेवतो तिथे. हा त्या अर्चना भक्तीचा भाग. आणि दुसरा एक सहज मुद्दा आला म्हणून सांगतो की ह्या दृष्टीने विचार केल्यानंतर की आपण भगवंताची निर्जीव मूर्ती का घेतो, एवढ्या भगवंताच्या मूर्ती आपल्या समोर बसलेल्या असताना मी ह्यातली एखादी मूर्ती का नाही निवडत भगवंताच्या पूजेसाठी. त्याचं कारण असं आहे की त्या मूर्तीमध्ये भगवंत हा सत्रूपाने असतो आणि ह्या आपल्या जिवंत मूर्तीमध्ये भगवंत चैतन्य रूपाने असल्यामुळे त्याला जीवात्मा चिकटलेला असल्यामुळे त्या भक्तीला प्रतिक्रिया करण्याचा संभव असतो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे की मी उद्या माझ्या बायकोची भक्ती करायला सुरुवात केली देव म्हणून तर तिची प्रतिक्रिया अशी येते की तुम्ही काय भक्तच करताय. लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. म्हणून ही मानवी बुद्धीला जी प्रतिक्रिया आहे संस्कारनिष्ठ जी प्रतिक्रिया चिकटलेली असते त्या प्रतिक्रियेचा आपल्याला त्रास तरी होईल किंवा ती प्रतिक्रिया आपल्याला भलतीकडे तरी घेऊन जाईल. हे लक्षात घ्या, भलतीकडे अशासाठी की मी जे नाही ते मला आहे असं वाटायला लागेल. मी एखाद्या मानवी शरीराची जर देव म्हणून हे करायला सुरुवात केली, पूजा करायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे मला जर अचानक प्रशंसा आणि स्तुती माझी जर व्हायला लागली तर ती स्तुती मला भ्रांतीदर्शन नावाचा एक योगशास्त्रामध्ये दोष सांगितलेला आहे तिकडे घेऊन देईल. मी जे नाही ते मी आहे असं मला वाटायला लागेल आणि ते मला भेल होणार नाही. मग त्या जिन्याचा कठडा जो आहे ना त्या कठड्यावर सरकत मी पुन्हा ग्राउंड फ्लोअरला येईन. तशी पोरं येतात तशी याच्यासाठी मुद्दाम आपल्या शास्त्रकारांनी अत्यंत शून्यपणाने जिच्याकडून कुठलीही तुम्हाला देण्याखेरीज प्रतिक्रिया होणार नाही दुसरी, आणि देण्याखेरीज प्रतिक्रिया म्हणजे ती देणं हेच त्या मूर्तीचं काम आहे. आपण जसं आधी म्हटलं होतं मोठी आई ती फक्त देण्यासाठीच असते, घेण्यासाठी नसते, तसं त्या मूर्तीचं काम फक्त देणं हे असल्यामुळे त्या मूर्तीची आपण निवांतपणे आपल्या आपल्याला जशी पाहिजे तशी उपासना करू शकतो. म्हणून मुद्दाम ह्याच्यामध्ये काहीही खुळेपणा नाही हे लक्षात ठेवा. आपल्यावर जो आरोप केला जातो तुम्ही काय मूर्ख वाटतं देगडाची पूजा करता, त्याच्या जागी हे तत्व आहे. आणि हे तत्व जर आपल्याला कळलं तर आपल्याला या गोष्टीचा कधीही हे होणार नाही, त्रास होणार नाही. तुम्ही दगडाची पूजा करत नसून त्या दगडामध्ये सत्रूपाने असलेलं जे चैतन्य आहे ना, जे ब्रह्म आहे ना, त्याची मी पूजा करत असतो, हा त्यातला भाव आहे. आता हे झाल्यानंतर म्हणजे इथे अर्चना भक्तीमध्ये सुख आणि त्यातून निघणाऱ्या ईषणा चारी या सगळ्यांचा भगवंताच्या चरणी मी त्याग करण्याचा अभ्यास केल्यानंतर पुढचा आता तर क्लेश कुठला उरला? अविद्या झाली, अस्मिता झाली, राग द्वेषही झाले, आता उरली देहबुद्धी किंवा अभिनिवेश, हे लक्षात घ्या. तर त्या अभिनिवेश या क्लेशासाठी अभिनिवेश हा क्लेश निघून जावा, देहबुद्धी निघून जावी म्हणून उरलेल्या तीन भक्त्या सांगितलेल्या आहेत. विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल पुढच्या तीन भक्त्या काय आहेत, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ह्या आपल्या तीन पायऱ्या ह्याच्यासाठी आहेत का? समर्थांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणून बघा शेवटची भक्ती आत्मनिवेदन आहे, पहिली भक्ती यातली दास्य आहे देहबुद्धीच्या पातळीवरची. लक्षात घेण्यासारखं आहे, देहबुद्धीच्या पातळीवरची भक्ती ही दास्य आहे. जीवाच्या पातळीवरची, जीवबुद्धीच्या पातळीवरची भक्ती ही सख्य होऊ शकते, आणि आत्मबुद्धीच्या पातळीवरची जी भक्ती आहे ती आत्मद्वेदन होऊ शकते. विचार करा, याच्यासाठी स्पष्ट हनुमंतांचा त्याच्यामध्ये हे आहे. आपल्याला त्यांनी वचन दिलेलं आहे की रामाला प्रभू श्रीरामांना हनुमंताच्या भक्तीचं मोठं कौतुक वाटायचं नेहमीच, हा काय माझा अजिबा भक्त आहे, म्हणावं तर इकडची कामं तिकडे सगळी पृथ्वी इकडे तिकडे उलटून टाकतो काम सांगितलं तर. म्हणजे 100 योजना लंका आहे म्हणजे 200 योजना सहज जाऊन येईल म्हणतो. आणि बघाव तेरी नुसता कोपऱ्यात बसलेला असतो, काही करावं म्हटलं तर काही दिसत नाही, पण भक्ती करत असतो हे मला माहिती आहे. तेव्हा एकदा कौतुकाने रामप्रभूने हनुमंतांना विचारलं की बा हनुमंता तुझ्या भक्तीचा गौड बनल काय हे एकदा मला सांग, की तू कुठल्या प्रकारची माझी भक्ती करत असतोस. तर त्याच्यावर त्याने दिलेलं उत्तर ह्या सगळ्यावर प्रकाश टाकणार आहे. हनुमंत असं म्हणतात ऐका, देहदृष्ट्या तू दासोहम, देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकम, देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकम, आत्मदृष्ट्या त्वमेव अहम. आता याचा तुम्हाला रेफरन्स लागला असेल की आत्मदृष्ट्या त्वम एव अहम इतिमे निश्चिता मती. तेव्हा ह्याच्यातून विचार केल्यानंतर दास्य भक्ती ही शारीरिक पातळीवर देहबुद्धीच्या पातळीवर आहे. म्हणजे देहबुद्धीमध्ये जो काही आपल्या अहंकार शिल्लक आहे बुद्धीतनं गेल्यानंतर देहबुद्धीत जो उरलेला आहे त्याला रामकृष्ण नेहमी म्हणायचे की रोजच्या व्यवहारासाठी मला जिवंत राहण्यासाठी जो काही मला व्यवहार करायला लागतो त्याच्यासाठी माझा थोडासा अहंकार शिल्लक राहायला पाहिजे, तर तो पण दास म्हणून राहू दे की साला असं म्हणायचे नेहमी. जो काही माझा थोडासा अहंकार 0.0001 असं म्हणू आपण, तर 10^-6 आपल्या गणिताच्या भाषेत जनमोहनच्या भाषेत सांगायचं म्हणजे 10^-6 इतका सूक्ष्म जो काही अहंकार आहे हा अहंकार दास म्हणून सगळ्यांचा राहून द्या. म्हणून त्याला तो देहबुद्धीतला जो काही सूक्ष्म अहंकार आहे तो काढण्यासाठी म्हणून दास्य भक्ती सांगितली. हे दास्य करता करता मग आपल्याला भगवंताची इच्छा काय आहे ती हळूहळू कळायला लागते. त्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे की धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मि भरतर्षभ, की सगळ्या जीवांच्या कल्याणाची जी काही इच्छा असेल ती माझी इच्छा असेल धरायला काही हरकत नाही. तर ही नियतीची किंवा भगवंताची इच्छा कळायला लागल्यानंतर मग जीवाच्या पातळीवर जीवात्म्याच्या पातळीवर सख्य भक्ती व्हायला लागते, कारण भगवंताची इच्छा कळण्याइतकं सख्य आपल्यात निर्माण होतं. म्हणून अशी भक्ती अर्जुनाने केली म्हणून तो शेवटी सांगितलं तू सांगशील तर मी करतो वचनम तव हे सत्य म्हणजे नियतीची इच्छा काय आहे हे कळण्याची तुमच्या ठिकाणी पात्रता येणं म्हणजे भगवंताशी थोडस सख्यत्व सिद्ध झालं किंवा प्राप्त झालं किंवा स्थापन झालं आणि हे झाल्यानंतर तिसरी जी शेवटची भक्ती सांगितली आहे की मोक्ष कारण सामग्र्या भक्तिरेव घरी असी स्वस्वरूप अनुसंधान भक्तिरित्य विधी येते आत्मनिवेदन भक्ती सगळ्या भक्तींची ही राणी सम्राज्ञी असं म्हणायला हरकत नाही की आत्मदृष्ट्या तमेव अहम इतमे निश्चिता मती त्याच्यामुळे या आणि ह्याच्यामध्ये देहबुद्धीपासून आत्मबुद्धीला जाण्याचा जो मार्ग आहे या तीन भक्त्यांनी सिद्ध होत असतो म्हणून ह्याच्यामध्ये पतंजलीने सांगितलेलं जे आहे ते असं जोडलं जातं की श्रवण कीर्तन आणि विष्णुस्मरण यांनी अविद्या क्षीण होऊन नाश पावते समरी सर हे करतो त्याचं समराईज करतो पादसेवन आणि वंदन यांनी अस्मिता आणि अहंकार हा क्षीण होतो म्हणजे अस्मिता अहंकार आणि ममत्व हे तीन एका ठिकाणी धरायचे अर्चन ह्या भक्तीने सुख आणि ईषणा यांचा त्याग केल्यामुळे या सगुण भक्तीने तुमचे राग आणि द्वेष हे क्लेश क्षीण होतात आणि दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या भक्तीच्यामुळे देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंतचा प्रवास हा सुकर होतो म्हणजे जसं आपण म्हणतो की एखाद्या विमानात बसलो आणि तिथे केव्हा पोचलो कळलं नाही पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाही तसा या तीन भक्त्यांच्यामुळे भक्तींच्या प्रकारामुळे हा आत्मबुद्धी देहबुद्धी ते आत्मबुद्धी ह्या पातळीपर्यंत भक्त येऊन नसतो तेव्हा हे नऊ प्रकार जे आपण बघितले आणि त्याच्याचबरोबर भगवान पतंजलीने सांगितलेले जे काही क्लेश आहेत ते आणि कसे मुक्त होऊ शकतो हेही आपण बघितलं आता याच्या पुढे एक एक भक्ती जी आहे ती आपण विशिष्ट प्रकाराने म्हणजे त्याच्यात थोडंसं सूक्ष्म जाऊन ते कसं होईल हे बघू म्हणजे त्याच्या वैचारिक अंगाने कारण प्रायोगिकने सगळ्यांना आपल्याला माहिती आहे म्हणून तर मुळात श्रवण या शब्दाची समर्थाने केलेली व्याख्या फार चांगली आहे बघा ऐकण्यासारखं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन भाग पडतात तुम्हाला कंटाळा आलेला नाही ना दोन भाग असे पडतात की एक एकांतात करण्याची भक्ती आणि दुसरी व्यवहारात करण्याची भक्ती नोंद त्याच्यामध्ये भाग भक्तीमध्ये कारण भगवंताची मी जर जोडलेला असेल तर पाच मिनिटं जोडलेला असणं आणि उरलेला वेळ मी जोडलेला नसणं याला भक्ती म्हणायचं नाही जोडलेला मी जर असलो तर सतत जोडलेला असला पाहिजे तर जोडलेला असला पाहिजे ज्याला भक्ती करायची असेल त्याला पाच मिनिटं किंवा भक्ती आपण त्या दिवशी म्हटल्याप्रमाणे भक्ती हा पार्ट टाइम जॉब नाही हा फुल टाइम जॉब आहे आणि त्याच्यामध्ये मला फुल टाइम कॉम्पेन्सेशन मिळते याचं विथ ओटी ओव्हर टाइम सगळं मिळतं कारण आपल्याला सुधारायचं म्हणजे भगवंताला ओव्हर टाइम करायला लागतो तेव्हा पहिली श्रवण भक्तीची व्याख्या अशी आहे की ऐसे हे अवघेचे ऐकावे बघा विचार करण्यासारखे ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणून त्यागावे असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवण भक्ती पुन्हा एकदा सांगतो ऐसे हे अवघेचे ऐकावे परंतु सार शोधून घ्यावे असार ते जाणून त्यागावे या नाव श्रवण अशी केलेली आहे समर्थांनी दुसऱ्या समासामध्ये सगुण कथा या नाव कीर्तन सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण कथा या नाव कीर्तन अद्वैत म्हणजे निरूपण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे सगुण रक्षून निर्गुण बघा कुठेही सगुणाविषयी कुणीही सगुण नको असं म्हटलेलं नाही समर्थ तर नेहमी सांगतात की सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे लक्षात घे सगुणाचे आणि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे तसे आपली मुलं ही म्हाताऱ्या आईवडिलांची काठी असते त्या काठी सोडून ते म्हाताऱ्या आईवडील जाणार कुठे तसं भक्ताला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सगुणाची काठी आहे ही काठी सोडून मी निर्गुणाला पोहोचणार कसा